आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना देशभरातून मानवंदना. दीक्षाभूमीसह विदर्भात सर्वत्र महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रम. अनेक ठिकाणी ब्लड फॉर बाबासाहेब अभियान. भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी घेतली विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ. आणि नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासात हलक्या पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वर इथं आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दादरच्या चैत्यभूमी स्मारक इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं. यावेळी चैत्यभूमी स्मारक इथं शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच अशोक स्तंभाजवळील भीमज्योतीलाही मान्यवरांनी अभिवादन केलं. लेखक नरेंद्र जाधव लिखित भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं. चैत्यभूमीवर आज सकाळपासूनच अनुयायी आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सोयी सुविधा केल्या असून पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आलाय. तसंच पुस्तकांचे आणि प्रतिमा विक्रीचे स्टॉल्स ठिकाणी उभारण्यात आले आहेत. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. याचं सर्व श्रेय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे. कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलाय. आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान, त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
आज आपण इथे माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलो आहोत. चंद्र, सूर्य आणि सत्य या तीन गोष्टींव्यतिरिक्त जगात चौथी स्थायी गोष्ट कुठली असेल तर ती बाबासाहेबांचं संविधान आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर देशाला एकतेच्या, समतेच्या आणि बंधुतेच्या नात्यानं बांधण्याची ताकद बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आणि त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. नागपुरात दीक्षाभूमी इथं देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे. परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. काल मध्यरात्री 12 वाजता समता सैनिक दलानं संविधान चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड फॉर बाबासाहेब या जागतिक अभियानाअंतर्गत दीक्षाभूमी इथल्या यात्री निवासात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या अभियानाचं हे चौथं वर्ष असून यंदाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केलं. उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी संविधान चौकातील डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला आणि बेझनबाग इथल्या जनसंपर्क कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी बोलताना आधुनिक भारताचे शिल्पकार बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित राज्यघटना देशाला अर्पण केली असल्याचं डॉ राऊत म्हणाले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा यांच्यासह विदर्भातील सर्व आस्थापनांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आकाशवाणी नागपूर केंद्रात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभिवादन केलं. देशाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या हुतात्मा सैनिकांसाठी सन्मान म्हणून आजचा दिवस हा सशस्त्र सेना दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांनी 2 मिनिटे मौन पाळून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. वाशिम शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणांहून निघालेले कॅन्डल मार्च 5:30 डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचले. चौकातील पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर भंदे प्रज्ञानंद यांनी उपस्थित बुद्ध अनुयायांना त्रिशरण पंचशील दिलं. काल रात्री 12 वाजता भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा शाखेच्या वतीनं टॉवर चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. दादरच्या चैत्यभूमीचं दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी रात्री मुंबईकडे रवाना झाले. बुलडाणा जिल्ह्यात देखील आज विविध स्तरातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर ग्रामीण भागात रक्तदान शिबिर, शहरातून रॅली यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. गडचिरोली इथं गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांचा राष्ट्रवाद या विषयावर डॉ प्रकाश राठोड यांचं व्याख्यान पार पडलं. भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राजभवन इथं झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ देववली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ नीलम गोऱ्हे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. उद्यापासून 9 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या अधिवेशनात 288 नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना पदाची शपथ देतील आणि 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतील.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
सातवं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 11 डिसेंबरपासून देशभरातील 51 केंद्रांवर सुरू होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा देशव्यापी उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमात विविध विद्यार्थी संघ, बहुविध मंत्रालय विभाग आणि उद्योगांनी दाखल केलेल्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतील अथवा 17 विविध संकल्पनांवर आधारित त्यांच्या नवकल्पना सादर करू शकतील. या सर्व संकल्पना राष्ट्रीय महत्वाच्या प्राधान्य क्षेत्रांशी संबंधित आहेत. यामध्ये आरोग्य सेवा, पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक, स्मार्ट तंत्रज्ञान, वारसा आणि संस्कृती, शाश्वत शिक्षण आणि कौशल्य विकास यांचा समावेश आहे. यावर्षी 54 मंत्रालयं, विभाग, राज्य सरकारं, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांनी 250 जास्त समस्या विधानं सादर केली आहेत. त्यामुळे संस्था स्तरावर अंतर्गत हॅकॅथॉनमध्ये 240% वाढ झाली आहे. नागपूरच्या जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये समावेश आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिनेश पडोळे.
11 आणि 12 तारखेला रायसोनी कॉलेजमध्ये हॅकॅथॉन आहे, स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन. हे सकाळी 8 होईल सुरू 11 तारखेला आणि 12 तारखेच्या रात्री 8 पर्यंत राहतं. ते 2 प्रॉब्लेम स्टेटमेंट गव्हर्नमेंटने आमच्याकडे दिलेले आहेत. त्याच्याकरता प्रत्येक प्रॉब्लेमचे 5 टीम असे येऊन तिथे ते काम करणार आहेत. एक आहे एआयसीटीचे इनोव्हेशनचे प्रॉब्लेम आहेत एक, आणि 3 मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम आहेत.
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीनं देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात देश का प्रकृती परीक्षण या नवीन अभियानाची सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत आयुर्वेद शास्त्राच्या माध्यमातून आयुर्वेद चिकित्सकांकडून 18 ते 70 वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांच्या प्रकृती परीक्षण करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात कालपासून करण्यात आली. ही प्रकृती परीक्षण मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयानं सुरू केलेल्या देश का प्रकृती परीक्षण उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रकृती परीक्षण हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं आहे. या अॅपचा वापर करून नागरिकांना आपल्या प्रकृती परीक्षणासाठी नोंदणी करता येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने आणि उद्यान शाखेमार्फत 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी विधानभवन परिसरात 50व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात गुलाब आणि हंगामी फुलं, कॅक्टस, सेक्युलेंट, शोभिवंत फुलझाडांच्या कुंड्या, पुष्परचना प्रदर्शित होतील. या प्रदर्शनात पुष्पस्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी सहायक संचालक उपवने आणि उद्यानं, बांधकाम संकुल, बंगला क्रमांक 39, लेडीज क्लब समोर, सिव्हिल लाईन्स नागपूर या कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. हवामान. फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अद्यापही विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ दिसते आहे. आज नागपुरात 20.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली, तर अमरावती इथं सर्वाधिक 33.4 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान नागपूरसह वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासात हलक्या ते अत्यंत हलक्या स्वरुपाची पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात आज दुपारी मंगरुळपीर, मानोरा आणि कारंजा या 3 तालुक्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसानं सोयाबीन भिजलं. सध्या सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना देशभरातून मानवंदना. आणि नागपूरसह वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आगामी काही तासात हलक्या पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.